चीनीमंडी.com पॉडकास्ट।
SBI बँकेचं कर्ज 0.10% स्वस्त, आजपासून लागू होणार नवीन व्याजदर। देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांसाठी एक आनंद वार्ता आणली आहे। SBI आपल्या कर्जावरील व्याजदरात पुन्हा एकदा कपात केली आहे। टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार MCLR आधारित कर्जांवरील व्याजदर स्टेट बँकेनं 0.10% घटवले आहेत। यामुळे MCLR आधारित एक वर्ष मुदतीच्या कर्जाचा व्याजदर आता 7.9% झाला आहे। 2 आणि 3 वर्ष मुदतीच्या कर्जांवरील नवे व्याजदर अनुक्रमे 8.10 आणि 8.20 असतील। नवीन व्याजदर आजपासून लागू होतील। या निर्णयामुळे गृहकर्जदारांना खूप फायदा होणार आहे। डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यांचं पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बँकेनं रेपो दर स्थिर ठेवले होते, मात्र यानंतरही स्टेट बँकेनं कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। चालू आर्थिक वर्षात या बँकेनं केलेली ही 8वी दर कपात आहे। बँकेच्या निधी व्यवस्थापनावरील खर्च घटल्यानं तो लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही दर कपात केली आहे, असं स्टेट बँकेनं म्हटलं आहे। SBI या व्याजदर कपातीचा लाभ गृहकर्जदारांना होणार आहे, त्यामुळे सध्या सुरू असलेले अन्य बँकेचे गृहकर्ज स्टेट बँकेकडे वर्ग केल्यास गृहकर्जावरील हप्त्यात मोठी बचत होऊ शकेल। याआधी मागे 10 सप्टेंबरला SBI गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली होती। MCLR रेट म्हणजे 8.25% कमी होऊन 8.15% करण्यात आले होते। MCLR मध्ये करण्यात आलेली ही कपात 10 सप्टेंबरपासून लागू करण्यात आली होती। तसंच अन्य बँकासुद्धा याच मार्गाचा अवलंब करताना दिसून येतील। यामुळे होम लोनवरील व्याजदर कमी होताना दिसेल।